ओम शांती। आपण जीवन जगत असताना, कर्म करत असताना आपण कर्म कसे करत आहोत या गोष्टीकडे फारसं लक्ष देत नाही। एवढं निश्चित आहे की सृष्टीवर आपण आलोय कर्मक्षेत्रावर कर्म करण्यासाठी। कर्म तर करणारच आहोत आणि कर्म करतही आहोत, परंतु कर्म करत असताना कुठले कर्म आपले चांगले होत आहे किंवा कुठल्या कर्मातून वाईट घडत आहे हे आपल्याला समजत नसतं। कधी कधी पुण्यकर्माला आपण पाप समजून बसतो आणि पाप कर्माला आपण चांगलं समजून बसतो, आणि कुठंतरी हा घोळ झाल्यामुळे वास्तविकता काय आहे हे आपल्याला कळून येत नाही। कर्माची गुह्य गती आहे काय? प्रत्येक युगात आपण कुठल्या प्रकारचे कर्म करत असतो हे स्पष्ट करतात या संगम युगावर स्वयं शिव परमात्मा। कारण की कर्माची गती ही अतिशय गहन आहे। हे एकदा आपल्याला पूर्णतः व्यवस्थित समजलं तर आपल्याला पुढं कर्म कसे करायचे आहे हे कळून चुकतं, आणि आपले कर्म पापकर्म होऊ नये, आपले कर्म हे श्रेष्ठ कर्मच व्हायला पाहिजे याच्याकडे आपण लक्ष द्यायला लागतो। जसं आपण पाहिलं की चार युग आहे, प्रत्येक युगात वेगळ्या वेगळ्या प्रकारची आपण कर्म करत असतो। प्रथम आपण आजच्या या युगाकडे पाहूया। आपण कलियुगात आहोत, कलियुगात आपले कर्म कसे आहे अवश्य म्हणणार, सुप्त आहे, वाईट कर्म होत आहे। फक्त जगाचीच सुख नाही तर आपल्याकडूनही ते सुख होत आहे, आपणही कुठंतरी सुखत आहोत, आपल्याकडूनही पापकर्म घडत आहे, पावलापावली क्षणाक्षणी आपल्यातूनही पाप होत आहे। म्हणजे या कलियुगात जे काय कर्म घडत आहे ते आहे पापकर्म। पापकर्म म्हणजे ज्या कर्मात विकार समाविष्ट आहे, ज्या कर्मात क्रोध, लोभ, मोह, अहंकार, वासना, ईर्षा, द्वेष, जलसी भावना हे अनेक प्रकारचे नकारात्मक स्वरूप आहे, याच्याद्वारे जे काही घडणारे कर्म आहे ते सगळे पाप कर्मात गणना होते। समजा क्रोधवश आपण चुकत नाहीये पण पुढची व्यक्ती चुकत आहे आणि म्हणून मला राग येतोय, कारण की मी चुकत नाहीये ती व्यक्ती चुकत आहे आणि म्हणून मला राग येतोय, म्हणजे त्या रागाच्या भरात जे काय आपण बोलतो ते आहे पापकर्म। सूक्ष्म पाप पण आहे। समजा आपल्याला एखाद्याची काही गोष्ट आवडत नाहीये, पसंद पडत नाहीये, आपण त्याला काही बोलूनही दाखवत नाहीये पण मनात आपण संकल्प करतोय असे का करतात, असे का बघतात, यांचं तर असंच काहीतरी व्हायला पाहिजे, या पद्धतीने नकारात्मक मनात विचार चालताय तर ते पण सूक्ष्म पाप बनत आहे। असे अनेक प्रकारे आपण पाप कर्म करत जातो आणि पाप आत्मीय बनत जातो। कलियुगात तर प्रत्येक क्षणी पावलापावली नकारात्मक विचारात, नकारात्मक कर्मात आणि नकारात्मक बोलमध्ये आपण आहोत, आणि त्यामुळे पापकर्म, पापकर्माची मात्रा जी आहे ही वाढत चाललेली आहे। आणि म्हणून आपण सायमल्टेनियसली कितीही चांगलं करायचा प्रयत्न केला तर ते चांगलं कमी आहे आणि पाप अतिशय जास्त आहे, आणि त्या पापला कमी करण्यासाठी एवढं काहीतरी आपल्याला चांगलं करावं लागणार आहे, परंतु जे काय आपण चांगलं करत आहोत दॅट इज ऑल्सो बीइंग कन्वर्टेड इन टू पाप, असं होत आहे। छोटंसं एक तुम्हाला उदाहरण देते। आज आपण म्हणतो की एखाद्याला मदत करावी, समजा आपल्या दाराशी एक व्यक्ती आली आणि आपल्याला म्हणत आहे की चार दिवसाचा मी उपाशी आहे, मी काहीच खाल्लेलं नाही, तुम्ही मला काहीतरी द्या। आपण त्याला 10 रुपये देतो, जा बाबा जाऊन वडापाव खा। 10 रुपये मी त्या व्यक्तीला दिले, मी पाप केलं की पुण्य केलं? 10 रुपये मी त्या व्यक्तीला दिले कारण की तो उपाशी आहे, त्याने काही खाल्लेलं नाही, त्याला भूक लागलीये, त्याला काहीतरी त्याने घेऊन खावं त्याच्यासाठी मी 10 रुपये त्याला दिले। मी पाप केले की पुण्य केले? अवश्य म्हणणार की पुण्य केले, हो मी पुण्य केले। त्या व्यक्तीने 10 रुपये घेतले आणि ते 10 रुपये घेऊन तो दारूच्या भट्टीत गेला आणि त्यांनी दारू घेतली. त्यांनी पाप केलं की पुण्य केलं? त्यांनी पाप केलं. त्यांनी पाप केलं कारण की मी 10 रुपये दिले. मी 10 रुपये दिले नसते तर त्यांनी दारू घेतली नसती. पण काय झालं, माझ्या दृष्टीने मी पुण्य केलंय पण त्यांनी त्याचा गैरवापर केला. त्यांनी पाप केलं पण मी 10 रुपये दिले म्हणून त्यांनी पाप केलं. सूक्ष्म रूपात न कळत त्याच्याकडून जी काय झालेली चूक आहे त्याचा एफेक्ट मलाही येणार. त्यांनी जो केलेला पाप आहे त्या पापाची भागीदार मीही बनणार आहे किंवा त्याचा शेअर आपल्यालाही मिळणार आहे. त्या पद्धतीने आपल्या दृष्टीने आपल्या समोर आपल्याला समाधानासाठी आपण म्हणू मी पुण्य केलेलं आहे, परंतु कुठंतरी ते पुण्य पापमध्ये कन्वर्ट होत आहे. म्हणजेच काय होतंय, ते आपण चांगलं करतोय पण कुठंतरी ते चुकत आहे. म्हणून म्हणण्यात येतं की दान करताना पात्र पाहूनच दान केलं पाहिजे. आणि समजा पात्र पाहून आपण दान केला नाही तर ते दान व्यर्थ जात असतं किंवा ते दान पापमध्ये बदलत असतं. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की कर्म आपण कसे करावे, कुठल्या पद्धतीने आपलं पुण्य कर्म हे पापमध्ये बदलत आहे. तर आपण हे समजू शकतो की कुठल्या पद्धतीने पुण्य कर्म हे पापमध्ये बदलत आहे. म्हणून कर्म करताना काही जणांचं असंही म्हणणं आहे की आम्ही एवढं दान पुण्य करतो, एवढं देवधर्म करतो, एवढं दुसऱ्यांना आम्ही मदत करतो तरी समाधान वाटत नाही, तरी आतमध्ये तृप्ती जाणवत नाही किंवा असं संतुष्ट मन वाटत नाही, असं तृप्त असं वाटत नाही. कारण काय आहे, तर कारण एकच आहे की पुण्य हे पापमध्ये कन्वर्ट होत आहे. आणि कलियुगात तर पापकर्म म्हणजे विकारांच्या वश होऊन आपण जे कर्म करतोय हे पापकर्म तर खूप होत चाललेले आहे. ईर्ष्या तर इतकी वाढलेली आहे, मी मरणार तर मरणार, 4 लोकांना घेऊन मरणार ही भावना. ठीक आहे, याचं हित होतंय, हू दे काय हरकत नाही, माझं अहित होतंय काय हरकत नाही, तो प्रकार नाही. माझं होतंय ना वाईट, माझं तर हूच ते वाईट, परंतु मी त्याचंही वाईट केल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे बघा किती ईर्ष्येची भावना आज लोकांमध्ये निर्माण झालेली आहे. ईट का जवाब हम पत्थर से देंगे, वीट तरी जाईल फुटून, थोडस हे केलं दगड कुठं फुटणार आहे, परंतु ईट का जवाब हम पत्थर से देंगे म्हणजे एवढ्या कठोर रूपात आम्ही त्यांना उत्तर देणार आहोत. या पद्धतीने आज लोकांची भाषा झालेली आहे. म्हणजे याच्यावरून आपण विचार करू शकतो, लक्षात येते आपल्या की किती वैरविरोध निर्माण झालेला आहे. आणि त्यामुळे कर्म जे होत आहे ते किती भयानक होत आहे. एक सज्जन होते जे रेल्वे स्टेशनवर बसलेले होते, त्यांची गाडी उशिरा येणार होती, लेट झाली होती, त्यामुळे ते निश्चिंत बसले होते रेल्वे प्लॅटफॉर्मवर. एक छोटा मुलगा आला पळत पळत आणि त्यांनी सांगितलं की साहेब 4 दिवसाचा मी काही खाल्लेलं नाही आणि त्यामुळे तुम्ही मला खायला काहीतरी द्या. मला तुमच्याकडून पैसे नकोय परंतु तुम्ही मला खायला काहीतरी द्या म्हणजे माझी भूक भागेल. सज्जन व्यक्तीला वाटलं की हो, आपल्या भारतात आता गरिबी पण वाढलेली आहे, साहजिक आहे की या मुलाला काय खायला नसेल तर आपण याला काहीतरी द्यावं, पैसे न देता आपण याला खायला काहीतरी द्यावं. त्या सज्जन व्यक्तीने त्या मुलाला वडापाव घेऊन दिला. बाप खुश झाला, पळत पळत तो बाहेर गेला आणि 5 ते 7 मिनिटात परत आला आणि त्या सज्जन व्यक्तीला तो म्हणू लागला, साहेब माझी छोटी बहीण आहे, तिने पण 2-4 दिवसापासून काहीच खाल्लेलं नाही आणि त्यामुळे मला अजून एक वडापाव घेऊन द्या. सज्जन व्यक्तीला वाटलं होऊ शकल, आपण द्यायला हरकत नाही, आपण पैसे तर देत नाहीये ना, एखाद्याचं पोट भरत असेल तर काय वाईट आहे, हरकत नाही, आपण देऊ, देवाने आपल्याला भरपूर दिलेलं आहे. त्या व्यक्तीने, त्या सज्जन व्यक्तीने परत त्या मुलाला एक वडापाव त्याच्या बहिणीसाठी दिला. तो मुलगा खूप आनंदित झाला आणि पळत तो बाहेर गेला. पर 10 मिनिटानंतर आला आणि त्या सज्जन व्यक्तीला विनंती करू लागला, साहेब तुमच्यासारखे लोक आज या जगात नाहीये. जी एवढी मदत करतात तेव्हा आमचे सारखे लोक जगू शकत आहे, पण करणार काय, आज माझ्या आईला भिक्षा मिळाली नाही, परत मी येणार नाही, खरंच येणार नाही. एकदा परत तुम्ही मला वडापाव घेऊन द्या. खूप त्याने विनवणी केली. अशा वेळेस त्या सज्जन व्यक्तीने त्याला परत एकदा वडापाव घेऊन दिला. अशा वेळेस सज्जन व्यक्तीला वाटलं की हा मुलगा जातो कुठं, राहतो कुठं, याचं घर कुठं आहे, एवढी वाईट परिस्थिती जाऊन तरी पाहावं. मनात त्या सज्जन व्यक्तीच्या असे विचार आल्याबरोबर त्या मुलाच्या मागोमाग तेही गेले. मुलाला माहीत नव्हतं की सज्जन व्यक्ती माझ्या मागे येत आहे. ज्यावेळी सज्जन व्यक्तीने रेल्वे स्टेशनच्या बाहेर पाहिलं त्या मुलाला, तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण की तोच मुलगा बाहेर जोर जोरात ओरडत होता, 1 रुपयाला 1 वडापाव. विचार करा, आज दान तरी कसं द्यावं आपण, कुठल्या स्वरूपात द्यावं. धन दान आज लोक करत नाही. अन्नदान करायला आपण गेलो तर हा प्रकार आहे, आपल्या दाराशी लोक भीक मागायला येतात. आपण शिळी चपाती देतो त्यांना, शिळी भाकरी देतो त्यांना, जा तुम्ही घरी जाऊन खा, तुमचं पोट भरल. कारण की आपणही आपल्या घरात थोडं जास्त अन्न उरलं की आपण शेळ खातोच नाही, असा प्रकार नाहीये. म्हणून आपल्याला मनात असाही विचार येतो की ठीक आहे, अनायासे आले तर हे पण खातील आणि आपण त्यांना शिळी भाकरी आणि शिळी चपाती देतो. माहिती ते काय करतात, ते अशा ठिकाणी शिळी भाकरी आणि शिळी चपाती देतात ज्या ठिकाणी त्या शिळी भाकरी आणि शिळी चपातीचे बिस्किट बनले जातात आणि त्यांना पैसे मिळतात आणि त्या पैशाने त्यांना जे वाईट कर्म करायचे ते करतात. गरिबी ही गरिबी वाढतच चाललेली आहे कर्मानुसार. आणि आपल्याला फक्त समाधान या गोष्टीचं वाटत असतं की मी त्यांना काय का असेना पोट भरण्यासाठी घरातलं जे होतं ते दिलं. पण विचार करा, पापकर्म कसे कन्वर्ट होत आहे, चांगलं कुठल्या पद्धतीने पापमध्ये बदलत चाललेलं आहे, हे आहे कलयुग. क्षणोक्षणी पाप करता करता प्रत्येक आत्मा पाप आत्मा झालेला आहे. पापाचं एक ओझ त्याच्या डोक्यावर आहे. पापरूपी बोझ्यापासून मुक्त होण्यासाठी आज आपण अनेक प्रकारचे जप तप दान पुण्य तीर्थयात्रा हे करत असतो आणि आपल्या मनात ही कल्पना असते की ज्यावेळेस आपण हे सगळं करू तर कुठंतरी माझ्याकडून झालेले जे पाप आहे हे कमी होतील आणि पुण्य माझं वाढेल. पण विचार करा की पाप करण्याची मात्रा जी आपली झाली ती इतकी झालेली आहे की पुण्य जे आपण करत आहोत त्याची मात्रा कुठंतरी कमी होत कमी जाणवत आहे. आणि म्हणून जे काय आपण करतोय याचा इफेक्ट पाप कमी होण्यात होत नाहीये. आणि मग अशा वेळेस मनुष्य जो आहे हा दुखीच आहे, तो याच्यातून बाहेर पडू शकत नाहीये. आणि मग तो परमेश्वराला म्हणतो की हे परमेश्वरा, एवढं सगळं करून देखील आज मी या पापातून मुक्त होऊ शकत नाहीये. याचे जे काही मला रिझल्ट मिळत आहे ते अतिशय भयानक आहे. कारण की थोडस लागणं किंवा जास्त लागणं हे एक पाप कर्माचंच फळ आहे. कारण की आपण पाहतो की जे काही घडत असतं ते सगळं कुठल्या ना कुठल्या कर्माचं फळ आहे. असंच कुठलीही घटना घडत नसते, प्रत्येक कर्माचा फळ आपल्याला मिळत असतो. आणि ज्यावेळेस आपल्याला जाणवतं की शारीरिक रूपात किंवा मानसिक रूपात सामाजिक रूपात किंवा अनेक प्रकारच्या स्वरूपात आपल्याला दुःख अशांती जाणवत आहे, आपण हताश निराश होत आहे, म्हणजे अवश्य पापकर्म आपले जे आहे हे या वेगळ्या वेगळ्या रूपात आपल्या समोर येत आहे. मग आपण परमेश्वराची आठवण करतो की हे भगवंता तू मला याच्यातून मुक्त कर. कारण की ईश्वराला पाप कटेश्वर असंही म्हणण्यात येतं, म्हणजेच की तो पापातून मुक्त करणारा आहे. मग पापापासून मुक्त करण्यासाठी ते आपल्याला जे कर्म शिकवतात त्या कर्माला श्रेष्ठ कर्म असं म्हणण्यात येतं। श्रेष्ठ कर्म म्हणजे नेमकं काय? तर शिव बाबा आपल्याला म्हणतात, श्रेष्ठ कर्म म्हणजे तुम्ही कर्म करत राहा, परंतु कर्माची कधीही अपेक्षा ठेवू नका। किंवा कर्म जे तुम्ही करताय कर्माच्या फळाची अपेक्षा तुम्ही ठेवू नका, कर्म करत राहा। तुम्ही चांगलं करत आहात तर अवश्य तुम्हाला रिझल्ट चांगलेच मिळणार आहे, पण वाईट आपण करत आहोत आणि चांगल्याची आपण अपेक्षा करतोय तर कधीही आपल्याला चांगलं मिळणार नाही। म्हणून चांगले कर्म आपण कसे करावे त्याच्यासाठी शिव बाबांनी आपल्याला सहज युक्ती दिलेली आहे। कारण की या जगात वावरत असताना आपण जे कर्म करतोय हे नेमके पुण्य होत आहे की पाप होत आहे हे आपल्याला समजत नसतं। म्हणून सहज युक्ती शिव बाबांनी आपल्याला सांगितलेली आहे ती म्हणजे प्रत्येक कर्म करण्याच्या आधी तुम्ही ते कर्म मला समर्पित करा। प्रत्येक कर्म करण्याच्या आधी ज्यावेळेस आपण शिव बाबांना समर्पित करू तर आपल्याला जाणवणार की जे चांगलं कार्य आहे तेच आपल्याकडून होत राहतील आणि जे वाईट कर्म आहे ऑटोमॅटिक परमेश्वराकडून आपल्याला अशी शक्ती मिळेल किंवा बुद्धी मिळेल की आपण मागे सरू आणि आपल्याकडून वाईट घडणार नाही। आणि प्रत्येक वेळेस आपण स्वतःला निमित्त भावनेने कार्य करत आहोत की मी निमित्त आहे, करण करावन हार तर ईश्वर आहे, सगळी डोर त्याच्या हातात आहे, जे काय करायचे शेवटी ईश्वराच्या हातात आहे, मला याच्यात चिंतन किंवा जास्ती संकल्प चालवायचे नाही। या पद्धतीने ज्यावेळेस आपण ट्रस्टी बनू किंवा आपण साक्षी होऊ किंवा आपण निमित्त भावनेने ज्यावेळेस कार्य करू तर तुम्हाला जाणवणार की त्या ठिकाणी आपण कुठल्याही कार्य करत असताना त्या कार्यात अडकत नाही। आज आपण कर्म करतो परंतु कर्म करत असताना किती आपली अपेक्षा असते। आपण ज्यावेळेस कार्य करतो तर मला याच्याने सुख मिळावं किंवा मला याचा फायदा व्हावा याची आपली अपेक्षा असतेच असते। आणि त्याचबरोबर समजा आपण एखाद्यासाठी मदत करतोय तर त्या ठिकाणी पण आपली अपेक्षा ही वाढतच असते की आज आपण मदत करत आहोत, नाही यांनी पुढे मला मदत केली तरीही चालेल, पण कमीत कमी यांनी माझी ओळख तर ठेवावी, वेळेवर याला यांनी माझ्याशी बोलावं किंवा हसावं, म्हणजे कुठेतरी एक छोटीशी अपेक्षा आपली प्रत्येकांकडून असते। परंतु शिव बाबा आपल्याला शिकवतात की तुम्ही कर्म करा, कर्म करत असताना तुम्ही कुठल्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा करू नका। म्हणून गीतेत पण अर्जुनाला हेच सांगण्यात आलेलं आहे की हे अर्जुना तू कर्म करत राहा परंतु फळाची अपेक्षा ठेवू नकोस, कारण की चांगलं करत आहे तर अवश्य तुला फळ चांगलंच मिळणार आहे। तर शिव बाबा पण आपल्याला म्हणतात की निमित्त भावनेने तुम्ही कर्म करा, अवश्य तुमचे प्रत्येक कर्म हे चांगलेच होत राहणार आहे। आणि तेवढंच नव्हे, याच्यामुळे एक साक्षी दृष्टा आपल्यामध्ये निर्माण होते। आणि ज्या प्रकारे आपण पाहतो की जेव्हापर्यंत आपण तरुण आहोत आपण काय करतो, ओव्हरटाईम काम करून पण आपण अवश्य बँक बॅलन्स आपलं भरत असतो किंवा वाढवत असतो। कारण काय तर पुढे वृद्धावस्थेत हे जे काय साठवलेलं बँक बॅलन्स आहे याची आपल्याला मदत होईल। म्हणून आपण ते तरुण वयात जितकं शक्य आहे ओव्हरटाईम काम करून म्हणा किंवा इतर वेगळे बिझनेस म्हणा करत आपण पैसा किंवा आपला इन्कम हा वाढवत असतो। त्याच प्रकारे शिव बाबा ही आपल्याला म्हणतात की श्रेष्ठ कर्म जे आपण करत आहोत याची पुंजी जमा करण्याची जी वेळ आहे ती वेळ आहे संगम युगाची। या संगम युगावर आपण पाहिजे तेवढे आपले श्रेष्ठ कर्माची पुंजी जमा करू शकतो, बँक बॅलन्स आपण जमा करू शकतो। आणि जे काय बँक बॅलन्स आपण आता या संगम युगावर जमा करू म्हणजेच की शिव बाबांच्या आठवणीत ज्यावेळेस प्रत्येक कर्म आपण करू आणि त्या ठिकाणी आपले कर्म चुकीचे न होता सगळे कर्म राईट होत आहे व्यवस्थित होत आहे तर त्या ठिकाणी श्रेष्ठ कर्माची पुंजी आपली वाढत जाते। श्रेष्ठ कर्माची पुंजी जी आपली वाढली हे श्रेष्ठ कर्म आपण घेऊन जाणार आहोत सत्ययुग आणि त्रेतायुगात। आता या दोन युगात आपले जे कर्म असणार आहे ते आहे अकर्म। अकर्म म्हणजे काय? अकर्म म्हणजे जे काय आपण कर्म करत आहोत त्याचे इफेक्ट आपल्यावर होत नाहीये. जसं पहा की तरुण वयात आपण जे काही साठवलेली इन्कम आहे ती इन्कम आपण बँकेत ठेवलेली आहे. आपल्या वयोवृद्ध अवस्थेत आपण निश्चिंत असतो की माझ्या बँकेत मी साठवलेले पैसे आहे. आपण व्याजेवर चालत असतो कारण की बँकेत पैसे ठेवले तर बँक आपल्याला व्याज देत असते. व्याजेवर आपलं जीवन चालत असतं. आपण बिलकुल निश्चिंत असतो. त्या ठिकाणी फारसे आपले संकल्प चालत नाही कारण की आपण जी काही केलेली मेहनत आहे त्या मेहनतीचं सुख आपण आपल्या वयोवृद्ध अवस्थेत घेत असतो. त्याच पद्धतीने संगम युगात जे काही आपण श्रेष्ठ कर्म केलेले आहे त्या श्रेष्ठ कर्मांची पुंजी आपल्या बरोबर सत्ययुग आणि त्रेता युगात येते. सत्ययुग आणि त्रेता युगात आता आपलं जे जीवन आहे ते आनंदमय जीवन, सुखमय जीवन आणि एकदम खुशीचं जीवन आहे. तिथे आपल्याला कुठल्याही प्रकारचे प्रयत्न करावे लागत नाही.